भाग 31 भूताला पळी जाहा। मार्क याचा 5वा अध्याय 1 ते 20 वचन, याकोब याचा 4वा अध्याय 7 वचन। एक माणसाला भूत लागणेल, तो साखळदंडाखल बांधे ठेवी तरी त्यांनी तोडी टाका। येशूने त्या भूताला निघील जाऊ लाखा आणि ते भूत निघी घ्यात। तो माणूस भूताने आजारातून बराहिना, त्याने त्या हाना मित्राला आखा, मला येशूने भूतापासून वाचवा। तुमने जीवनात भूताला जागा नाही, भूताला दूर करा आणि येशूनी प्रार्थना करा। विश्वासणाऱ्याला प्रार्थना करू लाखा, ज्यावेळेस तुम्ही येशूने आज्ञा पाळसाल तर भूत तुमने त्रास करणार नाही।